अक्षय इंदिकर हा नेमका कोण आहे?
मी कायमच फिल्म मेकर असू शकत नाही असं मला वाटतं, कुणीच.
ही स्टोरी आणि हीच मला सांगायची आहे.
ऍपल शुड बी ऍपल, मँगो शुड बी मँगो. इंडस्ट्री म्हणजे एकासारखी आली, त्याच्यात कसं एकाचा आकार बदलला त्याच्या त्या बाटलीचा की त्याला बाहेर
बाहेर.
फिल्म मेकर ही ओळख जगाने आपल्याला द्यायची असते, आपण आपण म्हणून काय अर्थ नसतो.
नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि मुक्काम पोस्टम मनोरंजन या आपल्या पॉडकास्टच्या या सेकंड सीझनमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी तुम्हाला याच्याही आधी प्रॉमिस केलेलं होतं की ह्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत, पण आज जी माझ्यासमोर व्यक्ती आहे, इट इज नॉट जस्ट फन कॉन्व्हर्सेशन. आपल्याला बरंच काही शिकायला मिळणार आहे आणि बराच काही एक वेगळ्या प्रकारचा पर्स्पेक्टिव्ह किंवा दृष्टिकोन आपल्याला मिळणार आहे. मी बोलतीये अक्षय इंदिकर बद्दल. हाय अक्षय. अक्षय जो आहे ना, त्याची मला गंमत अशी वाटते, म्हणजे मला तो आठवतो असा लॅपटॉप घेऊन असा 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 फिरत होता आर्काईव्ह मध्ये. दॅट इज द फर्स्ट टाइम आय एव्हर सॉ अक्षय. आय डोंट नो अक्षय इफ यू रिमेंबर दॅट. पण आणि मग आपल्याला मखदुम सरांनी आपली ओळख करून दिलेली होती, तेव्हा तू उदाहरणार्थ नेमाडे याच्यामध्ये बिझी होतास, राईट? आणि मला सॉरी, हा एवढासा मुलगा आणि हा एवढी सुंदर फिल्म बनवतोय, तुझं स्पेशल स्क्रीनिंग होतं, त्याला आपण भेटलो होतो. सो मला ना तेव्हा जो प्रश्न पडला होता तो मी आत्ता विचारते तुला. ओके, की अक्षय इंदिकर हा नेमका कोण आहे?
काय खरं तर फिल्म मेकर आहे असं म्हणू शकतो, म्हणजे आता उत्तर द्यायचं म्हणून. पण मला असं वाटतं की आपण बदलत असतो, म्हणजे कुणीही. मी कायमच फिल्म मेकर असू शकत नाही असं मला वाटतं, कुणीच. फिल्म मेकिंग हा असा जॉब आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण काळ सदा सर्वदा, मी कुणाचा तरी आता नवरा पण आहे, कुणाचं तरी बाप पण झालोय, मी कुणाचा तरी मुलगा पण आहे, कुणाचा शेजारी आहे, आता मुंबईचा रहिवासी आहे. ही आयडेंटिटी जगता जगताच त्यातनच जे आजूबाजूला दिसतं ते सिनेमातनं मांडायची धडपड करणारा कुणीतरी. आणि मला असं वाटतं की ती तीच खरी गोष्ट आहे, म्हणजे खरं उत्तर तेच असू शकतं. कारण फिल्म मेकर ही ओळख जगाने आपल्याला द्यायची असते, आपण आपण म्हणून काय अर्थ नसतो. मी फिल्म हा फिल्म बनवतो किंवा फिल्म करतो, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं की शाळेत सुद्धा लहानपणी विचारायचे ना की तुला कोण व्हायचंय किंवा काय व्हायचंय, आमच्या वर्गातल्या सगळ्या पोरांना विचारायचे की, तर मग त्याच्यातली मुलं जी काही उत्तर द्यायची, मला कधीच कळालं नव्हतं की मला काय व्हायचंय. कारण मला एक नक्की कळालं होतं की मला हे जे करतात ते नाही करायचंय, हे स्पष्ट होत, पण काय करायचं हे नव्हतं स्पष्ट. मग त्यावेळेलच जे वय असतं त्यात गावात जे जे आमच्या येईल ते सगळं करून बघायचं. आमच्या गावात एक जादूगार आला होता, त्या जादूगाराच्या मागे एक दोन वर्ष की आपण जादूगार व्हावं. बंगालचा जादूगार होता तो, चांगला होता. पण मग वाटलं की यार आपण जादूगार व्हावं आणि एक दोन वर्ष त्याच्याच मागं त्याच वेळात घरून पळून जायचा वगैरे प्लॅन. आणि मग घरचे म्हणाले पळून कशाला जातो, तुला जर शिकायचं असेल तर ऑफिशियली बघ कुठं शिकतायत असेल तर आणि जा आणि कर. कारण घरच्यांना हे कळलं होतं की हा ऐकत नाही कुठलीच गोष्ट आणि ह्याला सांगून उपयोग नाहीये.
बरोबर.
तर मग ह्याला सांगा आणि ह्याला जे करायचंय ते करू द्या. आणि मग त्याच्यानंतर पण नंतर दहावी पास झालो. दहावी नंतर मग अकरावीला जसं सगळ्यांना काय दहावीला मार्क पडतातच गावात काय असेच पडतात. आणि थोडंफार वाचन लिखाण घरी वडील प्रोफेसर त्याच्यामुळे काही न करताच असेच मार्क पडून जातात. त्याच्यात मग ते 80 पुढे मार्क टक्के पडले की त्याला सायन्स द्यायचं
असतं.
आर्टवाले म्हणजे त्याला काय अर्थ नसतो. तसं सायन्स घेऊन मग पुण्याला शिकायला आलो. मग तिथून मग आतापर्यंत तीच धडपड चालली की आपण कोण आहेत. आपण फिल्म मेकर, नुसतं फिल्म मेकर असून पण आता होत नाही, त्याच्या पलीकडे अजून समाज म्हणजे सगळे लोक आपल्यावर अजून वेगवेगळ्या आयडेंटिटी. आता हा इंटेलेक्च्युअल फिल्म करणारा फिल्म मेकर आहे का, हा कमर्शियल सिनेमा करणार आहे का, हा तद्दन व्यावसायिक सिनेमा करणार आहे का, हा अमुक करणार आहे का, हा वेब सिरीज करणार आहे का, हा थ्रिलर करणार आहे का, अशा आयडेंटिटीज आपल्याला देत राहतो आपल्या नकळत. आणि त्यामुळे आपण कोण आहे हे ठरवण्यात तसा अर्थ नसतो. आपण आपलं फक्त काम करत जायचं, बाकीचे ठरवतात ना कोण आहे त्यांच्या सोयीनी.
म्हणजे पण मग तू हे जे म्हणतोय ना आपण आपलं करत जायचं, तसं यू टॉकिंग अबाउट युअर पर्सनल
एव्हरीथिंग.
बरोबर. तसंच आता इतकी वर्ष, म्हणजे तू मगाशी म्हणालास की 2005-06 पासून तू फिल्म मेकिंग मध्ये धडपडतो आहेस, तर 2005-06 ते आता 24 ह्या जो 19-20 वर्षांचा काळ आहे, ह्याच्यामध्ये आपला सिनेमा, आपला सिनेमा मी जेव्हा म्हणतो तेव्हा माझं म्हणणं असतं भारतीय सिनेमा, हा कसा इव्हॉल्व्ह झालेला आहे असं तुला वाटतं?
सिनेमा पोहोचण्याचे माध्यम खूप वेगवेगळ्या पद्धतीने बदलली असं मला वाटतं. म्हणजे सिनेमा इतक्या वेगाने आपल्या आयुष्याचा भाग होताच, भारतीय माणसाचा सिनेमा हा इतका अविभाज्य भाग आहे की त्याला सिनेमा टाळून काही होऊ शकत नाही. म्हणजे वरपासून जसं रामचंद्र गुहांचं जे पुस्तक आहे त्याच्यात ते म्हणतात की भारताला एक संध जर जोडायचा असेल तर हिंदी सिनेमा जोपर्यंत तोपर्यंत भारताचा काही काहीच होणार नाही, भारत सगळा एक संधच राहणार आहे आणि त्याची इंटिग्रिटी कायमच राहणार. तर मग गाणी जसं सगळ्या लहान म्हणजे स्वप्न बघायला शिकवलेलं आहे सिनेमाने लहानपणापासून, म्हणजे आपल्या सगळ्यांची स्वप्न मला असं वाटतं की सिनेमातूनच तयार झाली. म्हणजे रोमॅन्टिक स्वप्न असतील काय, लक्झरीची स्वप्न असतील काय, किंवा प्रेम करण्याचं असेल काय, किंवा शत्रुत्व, सगळंच मला असं वाटतं की सिनेमातून एक मोठ्या पद्धतीने नर्चर झालेलं आहे आपल्या. आणि मग ते होतच, ते कायमच आहेच आहे. म्हणजे सिनेमा हा तसा लाईफचा भाग राहिलेला आहे. आता पोहोचण्याची माध्यमं बदललेली आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं सिनेमा लोकांपर्यंत पोहोचतोय, मग मोबाईल पासून ते ओटीटी आणि ते सगळं. पूर्वी कसं एक कलेक्टिव्ह गॅदरिंगचाच भाग होता तो, सार्वजनिक सामूहिकच बघण्याची गोष्ट होती, पण आता पर्सनल होत चाललाय सिनेमा असं मला वाटतं. एकटा सिनेमा बघण्याची सवय वाढते, सिनेमाचा पैस पण वाढत चाललाय. जसं लॉंग फॉर्मॅट नावाची जी गोष्ट आहे की पूर्वी पण होतच होते, पण जसं मेरा नाम जोकरला दोन इंटरवल होते किंवा तसं, पण आता असं चाललंय की आता तुम्ही तुमच्या सोयीनी सिनेमे कधी 24 तास बघू शकता. तर कधी नव्हे तेवढा मला असं वाटतं की टेक्स्ट आणि इमेज ऑडिओ व्हिज्युअल कॉन्टेंट आपण कन्झ्युम करतोय इव्होल्युशन मध्ये असं मला वाटतं की इतका ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट कधीच कन्झ्युम करत नव्हतो जितका आज करतो. सिनेमा तेव्हा लक्झरी होती, सिनेमा वॉज लाईक की कधीतरी 1-3 तास बघायला मिळायचे. आता आता सिनेमा म्हणून म्हणजे आता ऑडिओ व्हिज्युअल याचं काही कौतुक राहिलेलं नाही, इथून खाली जाताना मी व्हिडिओ बघत जाऊ शकतो. सो ती जी गोष्ट आहे ती आता खूप मला वाटतं जवळ आलेली आहे.
पण तू आता जसं म्हणालास की सिनेमा पोचायचे बरेच माध्यम तयार झालेले आहेत, तर त्याच यांनी मला असं नेहमी वाटतं की पूर्वी कसं होतं, टीव्ही, रेडिओ, सिनेमा आणि नाटक ह्या चार एंटरटेनमेंटचे मीडियम्स होते प्रायमरीली, त्याच्या पलीकडे नव्हते मीडियम्स लोकांकडे. पण आता देर इज सो मच मोर आणि इट इज कंटिन्युअसली इव्हॉल्विंग. याच्यामध्ये आपण ज्याला स्टोरी टेलिंग ऑफ सिनेमा किंवा हे म्हणतो हे रेलेव्हंट आहे का असं तुला वाटतं?
आहे असं मला वाटतं. म्हणजे
सिनेमा विल स्टे रेलेव्हंट.
येस येस, सिनेमा कधीच कुठेच जाणार नाही असं मला वाटतं. हे बाकीचे सगळे त्यांच्या सेल्फ लाईफ खूप कमी आहेत असं मला वाटतं. म्हणजे हे चार दिन की चांदणी असं आहे ते सगळं. म्हणजे आणि सिनेमाचं महत्व याच्यासाठी राहणार आहे की ह्युमन इमोशन्स त्याच आहेत. म्हणजे त्यामुळे सिनेमा कायम कितीही केलं तरी लोक परत साधेपणाने माणसांच्या गोष्टी बघायलाच जातील असं मला वाटतं.
बरोबर.
आणि तेच सर्व काळ सोबत राहणार आहे. म्हणजे आता सगळ्या खूप साऱ्या, म्हणून मला वेब सिरीज किंवा यांच्याबद्दल असं फार आपलंसं नाही वाटत, कारण मला माहिती की ते इतकं बंबार्डिंग आहे, इतकं हे आहे की त्याच्यातनं आता एक आलं तर लगेच दुसऱ्या दिवशी काहीतरी येईल, आता 2 मिनिटांनी परत येईल, तिसऱ्या मिनिटात 4 वेब सिरीज येऊन आदळलेल्या आहेत, मग तू हे बघितलं का, मग ते पण बघता बघता ते पण बघ. त्याच्यामुळे ती जी एक सिरियसनेस होता की एक सिनेमासोबत जसा सिनेमा बघून काहीतरी माणसाचं असं पूर्ण बदलून जायचं, तसं या वेब सिरीज आणि याच्यामधनं होणार नाही असं मला वाटतं. पण सिनेमाचं महत्व त्यामुळे अधिकाधिक वाढतच जाईल, सिनेमाची ती एक्सक्लुसिव्हिटी आणि साधेपणाकडे. म्हणजे असंही ओजूचा सिनेमा ओजू जो जपानी फिल्म मेकर आहे, खूप म्हणजे तो जपानी म्हणजे फिल्म मेकरच आहे, म्हणजे तो जगातला त्याच्या कथा काय, कुटुंबाच्या सगळ्या बसून चहा पितात, जेवण करतात, कुटुंबाविषयी बोलतात, आई वडील शहरात गावातनं शहरात येतात, मुलगा नोकरीला बाहेर गेलाय आणि ते दोघं एकटे पडले, याच गोष्टी भोवती कुटुंबाच्या तो माणूस फिल्म करतो. पण त्याही फिल्म आज जास्त रिलेव्हंट होतील असं मला वाटतं, कारण आज स्थलांतर वाढलेलं आहे, मुलं एकटी शहरांमध्ये राहतात, त्यांच्या आई वडील कुठेतरी दुसरीकडे राहतात. तर तसा सिनेमा आता मला असं वाटतं की परत रिव्हाइव्ह होऊन ज्याचं जे ज्याला क्लासिक म्हणतो म्हणजे बेसिक फंडामेंटल आहे तेच कायम राहील असं मला वाटतं.
म्हणजे आयुष्याशी निगडीत
माणूस हा ज्याचा केंद्रबिंदू, माणूस आणि त्याचा परीघ सगळा,
बरोबर,
ते ज्याचा हे ते तोच सिनेमा राहील. बाकी मग सगळ्या रंगरंगोटी येतील जातील, कारण तुम्ही 4D कराल, 5D कराल, ते जुनच होणार. पण मग तरी फोटो काढणं, साधा फोटो सुद्धा, तो सुद्धा कसा, त्याचं जे महत्व ते अजून वाढेल असं मला.
बरोबर बरोबर. मला तुला हे विचारायचं, हा, कारण तुझं लव्ह स्टोरी पाहिलं मी. सो मी तुला खरं सांगू का की मी एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचा भाग गेली जवळजवळ 20-25 वर्ष आहे, पण आय एम नेव्हर टू एक्सायटेड टू वॉच समथिंग न्यू, स्पेशली जेव्हा ते ओटीटीवर येतं किंवा जेव्हा त्याला खूप प्रमोट केलं जातं. पण लव्ह स्टोरी जेव्हा आलं ना तेव्हा मी एक तर तुझं ते आहे आणि आय वॉज सो इम्प्रेस्ड विथ नेमाडे की म्हणलं ह्याची आहे, आपण बघितली पाहिजे आणि इट इज इट आय एम शुअर इट विल बी अ गुड एक्सपिरियन्स. आणि मला इतका असा आल्हाददायक तो अनुभव होता ना, कारण ओटीटी मध्ये आता ऍक्शन, आता यु नो ते फिजिकल अट्रॅक्शन, आता कॅमेरा कसा फिरवलाय बघा, हे ते त्याच्या पलीकडे जाऊन युअर लव्ह स्टोरी वॉज सो ट्रू टू द इमोशन आणि सो ट्रू टू द जे प्रश्न त्याच्यातून तू मांडत होतास. तर हे एवढं सगळं रिसोर्सेस असताना, हा जेव्हा तू एवढ्या मोठ्या बॅनर बरोबर ते प्रोजेक्ट करत होतास आणि एवढे सगळे रिसोर्सेस वर ॲट युअर डिस्पोजल, त्यावेळेला हे वाहून जाणं खूप सोपं असतं की मी आता असा शॉट घेतो, हे करतो ते करतो. त्यावेळेला तू तुझं हे जे आहे की ही स्टोरी आणि हीच मला सांगायची आहे, हे तू कसं स्वतःला कसं सांभाळलंस त्याच्यात?
मला एक पहिल्यापासून हे होतं की इथं जरी करण जोहर प्रोड्युसर आहे, धर्मा प्रोडक्शन ते करतंय, अमेझॉन प्राईम हे सगळं आहे, त्यांचा जो स्केल मोठाच आहे आता म्हणजे मराठी सिनेमाच्या मराठी फिल्म मेकर साठी तर अजूनच मोठा आहे, मराठीतल्या इंडिपेंडेंट फिल्म मेकर करणाऱ्यासाठी तर तो अजूनच मोठा आहे. पण मग मला एक होतं की मी माझीच गोष्ट सांगू, जसं की ऍपल शुड बी ऍपल, मँगो शुड बी मँगो. तर मग मी जर मला माहिती की मी ऍपल आहे, मी सफरचंद आहे, तर मी सफरचंदासारखं जगावं. मी उगाच आंबा व्हायला गेलो तर मी काहीतरी मधलं होऊन पेरही होणार नाही, काहीतरी विचित्रच होईल म्हणजे. तर मग मला ते नक्की होतं की मी माझ्या पद्धतीची फिल्म गोष्ट सांगेन, मला जी माणसं मी जे जग बघितलंय जगलोय आणि ज्या जगाला मला बघण्याचं काहीतरी एक्साइट करत आहे, कारण सिनेमा बनवण्याची प्रोसेस अशी असते की 1.5-2 वर्ष तुम्हाला तुम्हाला त्या विषयाचं फॅसिनेशन राहिलं पाहिजे,
अगदी.
नाहीतर आता काय इथून इथं येताना 10 आयडिया सुचतात पण त्या सगळ्याच आयडिया तुमच्या लाईफला भूत बनून बसत नाहीत.
बरोबर.
मग ही आयडिया अशी होती की ही लोक राहा संघर्ष की जे माझी फिल्म आहे, तर त्याच्यातली माणसं मला कुठून तरी आतून मी त्यांच्याशी कनेक्ट झालो होतो आणि त्यांची लव्ह स्टोरी त्या दोघांची मांडावी आणि निसर्गाच्या पार्श्वभूमीवर तिथं मध्य प्रदेशात ते लोक काम करतात, तर मग ते जवळचं होतं आणि मग ती आयडियाचा ती जी आग होती ती 2 वर्ष टिकणारी आग होती. सो दॅट लाईक दॅट इज द मेन फोर्स टू ड्राईव्ह.
पण अरे तू जरी म्हणालास की मी असं ठरवलं होतं की मी असा फिल्म मेकर आहे, मी असंच बनवणार, तरी हे ज्या वेळेला आपण ह्या कमर्शियल इक्वेशन्स मध्ये येतो ना, जसं तू म्हणालास धर्मा प्रोडक्शन, अमेझॉन प्राईम, सो दीज आर हायली कमर्शियल प्लॅटफॉर्म्स, हा, तर त्यावेळेला टू होल्ड युअर ओन, सो असे काही कॉन्फ्लिक्ट झाले होते का?
नाही, कधीच नाही. खरं तर ते चांगली गोष्ट त्यांची, म्हणजे त्यांनी मला जेव्हा निवडलं की मी त्रिज्या केलेला, उदाहरणार्थ नेमाडे केलेला, स्तरपुराण केलेला, एक मराठी इंडिपेंडेंट, ह्याच्यामधून स्वतःच्याच कुठल्याही इंडस्ट्री वगैरेचा काही माझा संबंधच नव्हता कधी.
बरोबर.
आणि इंडस्ट्री या शब्दाचाच मला मुळात हे की इंडस्ट्री म्हणजे एकासारखे अनेक.
बरोबर.
मग ते साबण तयार करणारी इंडस्ट्री असते, अगरबत्त्या तयार करणारी असते,
इंडस्ट्री.
मग त्याच्यात मध्येच वेगळा उलट आकाराचा साबण आला, त्याला बाहेरच काढतो. इतकं साधं आहे ते ग्लास कारखान्यातली फिल्म बघितली असेल तुम्ही, ती ह्यांची बर्ट हॅन्स्ट्रच, त्याच्यात कसं एक काचेचा आकार बदलला त्याच्या त्या बाटलीचा की त्याला बाहेर
काढतो,
तसं त्या आकारात जायचंच नव्हतं त्या रांगेत कधी, त्याच्यामुळे मग बाहेरच होतो, त्याच्यामुळे बाहेरून इकडे आलो. तर त्यांनी कधीच मला हे नाही केलं की तुला जशी फिल्म पाहिजे तशी बनव या लोकांची, आणि तू जे त्या अर्थात ती वेबसिरीज आहे त्याचा एक फॉर्मॅट आहे की लव्ह स्टोरी आहे वेगवेगळ्या भागातल्या जाती धर्माच्या वेगवेगळ्या लोकांच्या, इंटर कास्ट रिलीजन अशा लोकांची लव्ह स्टोरी आहे, तर त्याच्यात तू त्या चौकटीत राहून करायचं होतं. आणि चौकट मला असं वाटतं की स्वतःही बनवताना कुठलीही फिल्म बनवताना असतेच त्याचे, म्हणजे सिनेमा जरी बनवला तरी त्याच्या इंटरनल नॅरेटिव्हच्या चौकटी असतात. फिल्म मेकिंगच मुळात चौकटीचं काम आहे. म्हणजे हिचकॉकला जेव्हा विचारलं होतं की तुम्ही फिल्म बनवता म्हणजे काय करता, तर म्हणजे काही नाही, पांढरा चौकोन असतो तो भरायचा असतो. आणि मग तो भरताना चौकोन आहेच आहे ना त्याच्यात, म्हणजे बाहेर पसरायचं नाहीच जग, त्याला जगाला तुम्हाला त्या खिडकीत आणून ठेवायचं तर मग ते कधीच अडचण नाही आली, म्हणजे तसं खरंच नाही आली उगाच म्हणायचं म्हणून नाही. उलट ती अडचण आली असती तर मी सांगितलं असतं की तसं नाही होणार आहे, ते तुम्ही ते जग जगलेलं नाहीत तर मग कदा मला ते, मी ते बघितलेलं आहे सगळं तर मग मला करू द्या. ते त्यांनी अगदी ठामपणे करून त्याच्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा उभी करून ते करू दिलं.
वा,
जे मला असं वाटतं की चांगल्या निर्मात्याचं लक्षण.
अगदी अगदी.
फिल्म बऱ्याचशा फिल्म फेल होतात त्याच्यात निर्माते तर, म्हणजे मराठी सिनेमात तर निर्माते असे फार मोजके आहेत की ज्याला निर्माता म्हणतो.
बरोबर.
असे पैसे आणून बिल्डर आणि हे ते त्याला काय निर्माता म्हणतो, हे कर तू, ह्याला काही निर्माता असण, क्रिएटिव्हली त्याला नर्चर करता आलं पाहिजे आणि त्याला ते डोमेन कळलं पाहिजे की बाबा हे दिस इज डिरेक्टर्स टास्क, आय शुड लाईक फॅसिलिटेट हिम. ते ज्याला कळतं आणि क्रिएटिव्हली नर्चर करून त्याचा कुठलं, मला असं वाटतं की जगात कमर्शियल सिनेमा असा काही नसतो, कुठला सगळे सिनेमे कमर्शियल असतात.
सिनेमे
कमर्शियलच असतात ते एका अर्थानं, कारण तुम्ही कुणालाच असं नाही वाटत ना की प्रत्येक सिनेमाला एक आपला आपला ऑडियन्स आहे. तुम्हाला तर ऑडियन्स शोधता येत नाही हा तुमचा भाग.
बरोबर.
ऑडियन्स आहेच आहे ना प्रत्येक सिनेमाला. लॅब दियाज नावाचा एक फिलिपिन्सच्या खेड्यात त्याचं काम करतो पण तो माणूस मुव्हीवर त्याच्या सिनेमे विकतो जगभरात त्याच्या सिनेमाच्या रेट्रोस्पेक्टिव्ह. सो इज इन अ वे त्याच्यातून अर्थकारण त्याचं वर्कआउट करतो, म्हणूनच तो 25 वर्ष सिनेमा करतोय ना.
नक्कीच.
त्याशिवाय नाहीतर कोण करेल.
बरोबर बरोबर. मला मग हे सांग की ज्या वेळेला तू हे शिकत होतास आणि तुझी ही व्हॅल्यू सिस्टम तयार होत होती सगळी, तेव्हा तुझ्यावर सगळ्यात जास्त परिणाम करणारी व्यक्ती, मग आय विल नॉट से फिल्म मेकर किंवा आहे, पण परिणाम करणारी व्यक्ती कोण होती?
बरेच जण तसे खरं तर, म्हणजे घडत जातो आपण, म्हणजे माझी पद्धत अशी, म्हणजे किंवा ती पद्धत आहे नंतर आत्ता बोलताना बघताना असं होतं, पण त्यावेळेला असं होतं की मला इंडस्ट्री कुठे हेच माहित नव्हतं. म्हणजे मराठी इंडस्ट्रीत चला काम करायचं मातृभाषेत, कारण आपल्याला सुस्त मराठीत विचार करतो, स्वप्न बघतो मराठीत.
बरोबर.
सबकॉन्शियस ती आपल्या आत रुजलेली भाषा.
बरोबर.
तर मग त्या भाषेत सिनेमा करायचा तर कसा करायचा, आणि त्याच्याविषयीच्या इतक्या दंतकथा पसरलेल्या होत्या की हे निर्माते इतकी वर्ष रिप्लायन्स देत नाहीत, हे फोनच उचलत नाहीत. मग फोनच उचलत नाहीत तर करायचंच कशाला.
बरोबर.
मग आपण फोन करायला कोणाच्या भानगडीत पडलो नाही, मग फिल्म करायची तर मग आपलं आपणच फिल्म करू. बालचंद्र नेमाडे त्यांचं साहित्याने, म्हणजे पुण्यातला जो काही एकटेपणाचा काळ असतो तुमच्या कुणाच्या आयुष्यातलं त्या वयात, जे जिथं काय करावं सुचत नसतं, त्या वयात कोसला नेमाडे यांचं साहित्य खूप जवळचंच होतं, आणि हिंदू किंवा चांगदेव चतुष्टय त्यांच्या बिडार गुलजारीला झूल, तर त्या कादंबऱ्यांनंतर मला असं वाटलं की यांच्यावरच आपण मिळेल त्या ह्याच्यातून फिल्म करू.
बरोबर.
आणि मग त्याला सिनेमा म्हणायचा तर म्हणू दे, नाही म्हणायचं तर नाही म्हणू दे, आपल्याला त्यांना डॉक्युमेंट करून ठेवायचं आणि मग त्याच्यातून मिळेल त्या पैशातून इकडून तिकडून करून एक फिल्म फीचर लेंथ केली आणि तसं सुरू झालं.
राईट राईट राईट.
त्याच्यामुळे एक असं व्यक्ती म्हणण्यापेक्षा, हा एक होतं की जगभरात तशा पद्धतीचे सिनेमे होत होते. मी फिल्म इन्स्टिट्यूटला फिल्म आर्काईव्ह जवळच समोरच असल्यामुळे किंवा पुण्यातच राहत असल्यामुळे जगभरातले चांगले सिनेमे बघणं होतच होत, आणि मला एक वाटत होतं की यार इकडे जे चाललंय त्याच्यापेक्षा तिकडं वेगळं करतायत, इराणी सिनेमा करतात लोक, म्हणजे जाफर पनाई सारखा माणूस फिल्म करतोच आहे, किंवा त्यांचं काही अडलेलं नाही. मला नाही वाटत तिथं कुठला एक्स वाय झेड अमुक स्टुडिओ असेल जो सगळ्या इराणी जाफर पनाईला अब्बास किरोस्तामींना म्हणत असेल की तुम्ही ना थ्री ऍक्ट मध्ये हे करा वगैरे, तर म्हणत असेल माझं मी फिल्म करतो. आणि मग तसं जर इराणमध्येच करतात तर मग आपण इथं करू, काय होईल फार फरक, काय माझ्याकडे गमवण्यासारखं काहीच नव्हतं. असंही मोकळाच होतं ना, 11वी-12वी नंतर कळलंच होतं ह्याला कोणी नोकरी देत नाहीये आणि हा काही सायन्स मध्ये 11वीलाच नापास झालो होतो, त्याच्यामुळे कळलं होतं की हा मार्ग आपण काही सायंटिस्ट होणार नाहीये सायन्सला जाऊन, ना डॉक्टरही होणार आहे आणि त्याच्यात काही आवडतही नाही, तर मग फिल्म मेकर. तर मग आपण न थांबता फिल्म कशी करू शकतो.
मला ना आता असं वाटतं की तू हे जे बोलतोयस हे खूप महत्वाचं आहे, कारण बरीचशी मुलं ज्यांना काहीतरी सुचत असतं, ज्यांना काहीतरी करायचं असतं, पण ते हे करू शकत नाहीत, ते तग नाही धरू शकत. ती तू धरू शकलास आणि आय थिंक इथेच तुझा वेगळेपणा पण होतो सिद्ध. तर मला सांग की तू हे सिनेमा लॅब नावाचा एक प्रकार करतोस, त्याच्याबद्दल सांग ना आम्हाला जरा.
धडपडणारी खूप सारी वर्कशॉप आहे हे आम्ही डिझाईन केलेलं सिनेमा फिल्म मेकिंग वर्कशॉप. मला असं वाटलं की लॅब शब्द वापरू आपण, जिथं करून बघू, प्रयोग करून बघतात ती जागा. आणि वर्कशॉप्स तर खूप आहेत बाहेर, 3 दिवसात फिल्म करायला शिका. मी आलेल्याच म्हणतो की बाबा 4-5 दिवसांचं हे वर्कशॉप असणार, याच्यात फिल्म करायला तुम्ही शिकणार नाहीये, शिकायला जाऊ नका, तसं काही होत नसतं. सुरुवात एक विचारांची वेगवेगळा असा सिनेमा एक्झिस्ट करतो. आणि तो काय होतं माहितीये का, इतक्या दंतकथा प्रसरलेल्या असतात ना फिल्म करायच्या आधी, फिल्म करायच्या आधीच माणूस घाबरून जातो की नाही नाही त्याला खूप खर्च येतो. मी म्हणतो की खर्च काय येतो जर मोबाईलवर तुझ्या फिल्म करायचे ना, तर मग माझं एक म्हणणं असतं की त्याला ऑडिओ लागतो आणि व्हिज्युअल लागतं. मग तर आयफोनवर पण फिल्म होऊ शकतो.
डेफिनेटली.
आणि DSLR तर आता असेच माझ्या गावांमध्ये, माझं जे गाव आहे तिथं 6K कॅमेरे आहेत लग्नांच्या शूटिंगला वापरतो.
वाव. ओके.
हा. आणि उत्तम ड्रोन आहेत माझ्या गावामध्ये, 15-20 जणांकडे अप्रतिम ड्रोन आहेत जे मुंबईला तिथून येतात. तर मग मी म्हणलं की हे सगळं जर गावागावांमध्ये आता पसरलंय आलंय तर मग फिल्म करायला प्रॉब्लेम काय. तर मग हे जे असतं ना की 100 जणांची टीम लागते, कशाला लागते, 2 माणसं बसून बोलतात ह्याला 100 जणांची टीम का लागते.
बरोबर.
तर ही जी काही बॅरियर्स उगाची बाळगलेली असतात तशी तरुण पोरांचं बरंचसं आयुष्य त्याच्यात जात त्या बॅरियर्स मध्ये. म्हणजे की फिल्म करायला अमुकच लागतं, फिल्म करायला तमुकच लागतं. आणि आता तर इंटरनेटचा जमाना आहे.
बरोबर.
म्हणजे आता मी जेव्हा जे हे करायचो तेव्हा तर इंटरनेट कॅफेला जाऊन 5-10 रुपये तास ह्याच्यावर बफर व्हायचं युट्यूब आणि 10 रुपये तासात बघत बसायचं काहीतरी फिल्म मेकिंग. पथेर पांचाली मी तसा 6 रील मध्ये कुणीतरी युट्यूबवर टाकलेला होता, त्यातून तिथून बघितला होता 60 रुपये असे बसून 10 रुपये तास. तो तर आता तर सगळं अवेलेबल आहे. आता इतकं तंत्रज्ञान तुमच्या जवळ आलंय तर मग त्या लोकांना पुश करून तुमच्या बाउंड्रीज पुश करण्याचं आणि मला पण नवीन नवीन टॅलेंट नवीन लोकांसोबतच जिवंत राहू शकतो आपण. कधी मला लक्षात आलं नेमाडेंच्या कडून मी हे शिकलो की ते म्हणायचे की माझा वाचक कोण आहे तर माझ्या नंतरच्या पिढीत. मग मलाही वाटतं की मी आज बघतो ना त्रिज्या सगळ्यात जास्त कोण बघतो तर माझ्या खालची जेनझी ज्याला म्हणतात काय मिलेनियम किड जेनझी ते ती पोरं बघतात, ती पोरं एन्जॉय करतात फिल्म. तर मग जाऊ दे मग वरचे लोक आपल्या वरचे ते असेही त्यांनी काही केलंच नाहीये प्लास्टिक आणून सगळं जग घाण करून ठेवलेलं तर ह्यांचं काही घेणं देणं नाही अशा पातळीवर जाऊ देत त्यांना सोडू. आपण आपल्या नवीन पोरं जे त्यांच्यातनं काहीतरी निर्माण होत आहे का ते बघू. आणि मग ते मला मजा येते खरं सांगायचं तर मला मजा येते. मलाही 5 दिवस सिनेमे बघतात जगभरचे आणि तरुण वेगवेगळ्या म्हणजे आता 100 मुलं होती माझ्या सिनेमाला आपल्या. तर मग कुणी विदर्भातलं, कुणी अमरावतीतलं, कुणी बुलढाण्याचं, कोकणातली काही मुलं, मुंबईतली, पुण्यातली, ही सगळी एक एनर्जी आणि प्रत्येकाचं काहीतरी आयुष्य असतं ते सगळं एक्सपिरियन्स करायला मिळतं म्हणून.
राईट राईट राईट. मला सांग अक्षय की आता तुझे सिनेमे हे वेगवेगळ्या फेस्टिवल्स मध्ये पण दाखवले जातात. ओके. तू इंटरनॅशनल ऑडियन्सशी इंटरॅक्ट करतोस, मेकर्सशी तुझं इंटरॅक्शन होतं, राईट? पण मग ज्या वेळेला तू हे करतोस इंटरॅक्शन त्यावेळेला तुझ्या काय लक्षात आलंय रे की इंटरनॅशनली जे मेकर्स आहेत ते सिनेमाकडे कसं बघतात, आपले जे कमर्शियल मेकर्स आहेत, कारण आता तू हिंदी इंडस्ट्रीचा पण एक भाग आहेस, कमर्शियल मेकर्स आहेत ते फिल्म कडे कसं बघतात सिनेमा ऍज अन आर्ट फॉर्म, आणि मराठी मधला तुझा काय अनुभव आहे की हाऊ डू दे लुक ऍट सिनेमा.
आता बदल होतो खर तर. म्हणजे मी स्थलपुरांसाठी जवळपास आमची फिल्म जवळपास 30-35 देशांमध्ये दाखवली गेली. त्रिज्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे बर्लिन पासून स्थलपुराण बर्लिन मध्ये दाखवली किंवा एशिया पॅसिफिक स्क्रीन अकॅडमी अवॉर्ड मिळाला. त्या निमित्तानं जेव्हा मी बाहेर देशातला सिनेमा तो आधीपासून बघत होतो पण या फेस्टिवल्सच्या निमित्तानं असं झालं की मला डायरेक्टली इंटरॅक्शन करायची संधी मिळाली. म्हणजे कोरियामध्ये बुसान जो फेस्टिवल आहे जो एशियातला लाईक लार्जेस्ट फेस्टिवल किंवा शांघाय फिल्म फेस्टिवल, इथं तरुण मुलं जेव्हा येतात त्यावेळेला ती त्यांच्या ह्याच्यात आपल्यासारखी इंडस्ट्री नाहीये. बाहेर भारतातली जी सिनेमा इंडस्ट्री इतकी मोठी एंटरटेनमेंट इंडस्ट्री की ज्याचा सगळ्यात मोठा कर सरकारला जातो वगैरे बघण्यातनं किंवा सगळ्या मेकिंगच्या प्रोसेस मधनं, तशी बाहेर इतकी मोठी इंडस्ट्री नाहीये कुठं. चायना वगैरे असेल फार तर. पण मग तिथं बाहेर सगळं इंडिपेंडेंट फिल्म मेकिंगच आहे, हॉलिवूड सोडून हॉलिवूडची तर एक स्टुडिओ सिस्टीम आहे, बडे बडे स्टुडिओज आणि ते करतात ते. पण या युरोपियन देशांमधले किंवा एशियन कंट्रीज मधले छोटे छोटे तैवानचा सिनेमा किंवा फिलिपिन्स मध्ये लॅव दियास ब्रिलियंत मेंदोजा किंवा ही माणसं, ती डिजिटल सिनेमा त्यांचा अगदी छोटे छोटे आता जे DSLR आलेले ते 1-2 लाख रुपये मध्ये मिळतात, 4K हे देतात, त्याच्यावर फिल्म्स करतात. आणि त्यांना माहिती आहे की फिल्म करून ती जगभर ऑडियन्स आहे. त्यांनी त्यांचा एक आर्ट हाऊस सिनेमा ज्याला युरोपात पूर्वीपासूनची एक हे की तिथे छोटे छोटे थिएटर्स आहेत 200-100 लोकांचे, त्या तिथे रात्र दिवस रात्र असे एक हाऊसेने जाऊन लोक तेवढं तिकीट काढून बघतात. जसं की आर्ट गॅलरी असतात, जसं आता पुण्यात सुद्धा खूप सारे थिएटर्स आहेत, जसं NFAI मला कायम वाटतं की तिथे तिकीट लावून फिल्म दाखवायला
पाहिजे.
फिल्म मेकरला काहीतरी पैसे मिळतील ना, सरकारचं काय असेल ते जाऊ दे सरकारला, रेव्हेन्यू त्याचं काय असेल, पण ते भाडं जर भरून तुम्हाला फ्री दाखवायचं असेल तर मग तसे थिएटर्स तरी निर्माण करा ना, की जिथं सिनेमा एखाद्याला सगळ्यांना नाही आयटम सॉन्ग वाले सिनेमे रिलीज करू शकतो. तर मग असे काही सिनेमे असले पाहिजेत की जिथं लोक देतील, त्याच्या वेळा असतील, तो मे बी शो आलटून बालटून लावू शकतात किंवा जसं प्रायोगिक नाटक जगलं किंवा तशा पद्धतीनं. पण किंवा आता OTT आहे, OTT पण ती स्पर्धा आहे आता की लोक आता पेपर व्ह्यू वगैरे असं काही द्यायला भानगडीत पडत नाही, कारण त्यांना फुकटचा इतका कंटेंट इतका अवेलेबल आहे की त्याच्यातनं ते शोधत ते काहीतरी करतात. पण तो भाग वेगळा. तुमचा जो तुझा जो मुद्दा होता की लोक बाहेर काय पद्धतीने फिल्म करतात, तर मला असं वाटतं की ते कुठल्याही बंधनांशिवाय फिल्म करतात. आणि तिथंही दोन प्रवाह कायम आहेत की एक या पद्धतीचा स्टार सिस्टीमला देव मानून पळणारा त्यांच्या मागे, आणि एक आपली आपली वाट शोधणारा आणि तरी जगभर पोहोचणारा स्लीपर हिट नावाचा एक प्रकार असतो की आता हिट होत नाही पण हळूहळू पसरती, तसे हिट होतात सिनेमे. आणि को एक्झिस्टन्सच आहे कुठल्याही इंडस्ट्रीत. मल्याळम सिनेमा आता आपण मल्याळम म्हणतोय, पण आदुर गोपालकृष्णन सारखा माणूस तिथं त्यावेळेला गावागावांमध्ये जाऊन चित्रलेखा फिल्म सोसायटीच्या माध्यमातून तो माणूस फिल्म सोसायटी हे करत होता. तर मग त्याची पुण्याही आता मल्याळम सिनेमाच्या सिनेमा साक्षरतेत येते असं मला वाटतं की ती लोक सजग आता सिनेमा असा मध्येच नाही करू शकत. तिथं गॅब्रियल गार्सिया मार्क्वेस किंवा आंद्रे तारकोस्कीची पुस्तकं मल्याळम मध्ये भाषांतर करून रस्त्यावर सापडतात. मी केरळच्या फिल्म फेस्टिवलला गेलो, मला तिथं स्थलपुरांसाठी मी निमंत्रित होतो, तर मी बघितलं की तिथं किस्लोस्की जानुसी पासून आंद्रे तारकोस्की गोदारचं सिनेमावरची पुस्तकं मल्याळम भाषेमध्ये व्यवस्थित तिथं रांगच्या रांग 2-2 किलोमीटरच्या सिनेमासाठी असतात. आणि पॅशनेट आहेत ती लोक, तिथे सुट्टी देतात वाचायला. मागच्याची नवीन कादंबरी आली तर घ्या सुट्टी एक दिवस आणि वाचा. आपल्या कल्चरमध्ये ते आलं पाहिजे कुठंतरी, आपल्याकडे येईल. आलंय असं म्हणून काय उगाच छान आहे सगळं तसं म्हणायला काय म्हणू शकतो आपण की खूप खूप छान चाललंय मराठी सिनेमाचं वगैरे, तर ते ठीक तसं नाहीये काय. अजून व्हायलाच पाहिजे, अजून खूप व्हायला पाहिजे, सगळ्यांना त्यांची जागा मिळाली पाहिजे. नाहीतर आपण किती वर्ष ती चर्चासत्र घेणार की मराठी सिनेमांचं काय आहे, ती इतकी कंटाळवाणी चर्चासत्र त्याच्यातनं काय, म्हणजे 30 लोक बसलेल्यांनाच एकदा विचारायचं तू ह्यांची फिल्म बघितलीस का, तू ह्यांची बघितलीस का, असं करून ते गपचूप मग खुर्च्यांना पळून जातील.
पण आपण आता ना OTT बद्दल बोलूयात. तुला पर्सनली OTT वरच काय बघायला आवडत?
खर तर कमी बघतो मी. मी आता सिनेमे बघणं काय होतं की इतके वर्ष सिनेमे बघतोय, आता रोज असं कुणीतरी येऊन सांगते हे बघितलं का, ते बघितलं का, ते बघितलं का, मी थोडं बघितलं किंवा असं वेळ मारून नेतो. पण मला जे वाटतं, कारण कसं होतं की सगळं नाही बघू शकत. म्हणजे कसं बघणार सगळं, ह्याचे इतके सीझन आले ते बनवणाऱ्यांनाही माहित नसतील. म्हणजे पहिल्यावाल्यांनीच शेवटचा आत्ताच आलेला सीझन बघितला असेल की नाही, इथपर्यंत ते येऊन पोहोचतं.
बरोबर,
असा कंटेंट आदळतो आणि शेकडो OTT आणि त्या शेकडो OTT हे ह्याच्यावर आहे का ते त्याच्यावर आहे, ते सगळं तर कुणीच बघू शकत नाही आणि सगळं बघू पण नाही. म्हणजे काय बघतं, म्हणजे बाजारात सगळं खायला मिळतं म्हणून आपण सगळं खात सोडतो का?
नाही,
मला हे खायचंय, मी शांतपणे ते मला त्यातलं ते आवडतं, तसं मग आपली चॉईस ठरत जाते की मला हे फिल्म मेकर्स आवडतात,
राईट,
मी हे बघतो,
राईट.
आणि विच इज फाईन. म्हणजे सिनेमाच फक्त सिनेमा करून नाही, मी फिरतो, पुस्तकं वाचतो, कथा वाचतो, हिंदी साहित्य वाचतो, कविता वाचतो, किंवा किंवा काय जे काही म्हणजे सगळंच सिनेमा आहे ना सगळं, त्यामुळे मग ते सगळं करतो. त्याच्यामुळे असं मी असा तसा ऑडियन्स नाहीये की जो दिवस रात्र काय बिंज वॉच वगैरे म्हणजे नाही मी तेवढं प्रोसेसच करू शकत नाही कारण ती मानवी मर्यादा पण आहे ना म्हणजे.
खरंय खरंय म्हणजे बेसिकली रिफ्रेश काही जण फक्त
तसं बघतो मी
ब्रेन रिफ्रेश करण्यासाठी ते
उलट मला वाटतं ब्रेन थकेल तसं केलंय असं वेड्यासारखं सगळंच बघत सुटलो होतं की जे येईल ते बघत सुटायला. मग त्याला काहीच म्हणजे तुम्ही म्हणजे मी फुडी आहे खूप मला खायला आवडतं चांगलं चांगल्या ठिकाणी मग आपली एक चॉईस ठरत जाते ना की यार इथं बिर्याणी चांगली मिळते तर त्याचे काहीतरी पॅरामीटर्स आहेत. इथून चर्चगेट पर्यंत जास्तपर्यंत जिथं दिसेल तिथे मी बिर्याणी नाही खात.
बरोबर.
सो दॅट चॉईस मॅटर्स ना आणि ती कुठेही असणारच आहे. पुस्तकांमध्ये पण आता इतके बाजारात येतात सगळेच नाही वाचत सुटू शकत. आपल्या आवडीचे लेखक होतात पद्धतीचे त्यांना कोण आवडतं त्यांना कोण आवडतं मग एखाद्या फिल्म मेकर असतात त्या फिल्म मेकरने कोणीतरी तसं मी बघतो जे म्हणते फिल्म फेस्टिवल्सला जातो तिथं मग आज ते बघतो. मला स्वतःचा व्हॉइस असलेला सिनेमा आवडतो म्हणजे एकाच पद्धतीचे क्लोजअप दिसणारे तोच कुठला तरी एक वाडा आहे त्या वाड्यात जाऊन शूटिंग करतायत तो वाडा 17 सिनेमात झाला इथून ते नट जाऊन तिकडे बदलत तिकडे दुसरा शॉट करून इकडे येत असेल इथपर्यंत ते लाइटिंग आणि कपडे पट आता जे काही आलेले आहेत असे म्हणजे
काचेच्या बाटल्या आहेत
हा म्हणजे ते छापाचे गणपती आहेत
असे बरोबर.
त्यापेक्षा मग मला एखाद्या उबडधोबड असलेली सुद्धा हाताने केलेली मूर्ती बघायला जास्त आवडते म्हणजे.
राईट राईट. आता आपण बोलूयात साऊ बद्दल. तू तिच्याबद्दल भरभरून लिहित असतोस सोशल मीडियावर ऑफकोर्स. सो टेल अस अबाउट हर अँड टेल अस अबाउट युअर लाईफ पार्टनर ऑज
तेजश्री. उदाहरणार्थ नेमाडेच्या थोड्याशी आधी मी डोह नावाची शॉर्ट फिल्म केली होती त्याची प्रेक्षक होती ती म्हणजे असेच ती फिल्म जिकडे तिकडे युट्यूबवर वगैरे इकडे तिकडे कुठेतरी बघून तिने एक पत्र लिहिलं होतं इंग्लिशमध्ये आणि मला तेवढं इंग्लिश काही कळत नव्हतं की मग मी म्हटलं की आपण भेटून मला सांग काय लिहिले आणि मग ती तिथून मग आम्ही एकत्र काम करायला लागलो एकत्र राहायला लागलो आणि लग्न केलं आणि त्याच्यातून आम्हाला एक मुलगी झाली साऊ. तिचं नाव सावित्रीबाई फुलेंच्या आठवणीत ठेवलं साऊ. मला मला मराठी पेक्षा मला सगळ्यांना म्हणता येईल असं नाव ठेवायचं होतं आणि ते कुठल्याही सिरियलच्या वगैरे नट्यांचं नको होत आणि आपल्या वातावरणातलं नाव आहे मराठी माणसांचं साऊ असं तिचं नाव ठेवलं आणि तिचं आता शिक्षण चालू आहे 4 वर्षांची 4.5 वर्षांची तर तिचं आता मराठी मातृभाषेतनं शिकू दे सगळ्या जाती धर्माच्या पोरांसोबत
बरोबर
शिकू दे उगाच एक कुठला तरी आर्थिक स्तर जो जो नंतर नाही पेलवणार किंवा काय म्हणजे तशी प्लास्टिक मुलं नको व्हावीत अशी एक इच्छा पालक म्हणून होती त्याच्यातून मग तिला जवळच्याच तिथल्याच एक शाळा छान मराठी तिथं तिला हे केलं ऍडमिशन दिलं आणि तिच्यात काय तिचं ती वाढेल म्हणजे घरात आहे सगळं त्या पद्धतीने असं खास वाढवायला म्हणून गेलंय तर मला नाही वाटत तसं काही होतं म्हणून आणि म्हणजे एकाच म्हणजे ते तिने कुठलंही काही करावं तिचं जे काही करावं आयुष्य छान करावं फक्त त्याला एक डिग्निटी असावी कुठल्याही क्षेत्रात काहीही करू दे कारण तसंच म्हणजे तीच प्रोसेस आहे खरं तर नैसर्गिक नॅचरल इट्स नॅचरल
आणि
तो वेगळाच विषय म्हणजे संगोपन किंवा ते पालक मी त्याच्यात मला नाही वाटत की माझं ते फार काम आहे म्हणून तेजश्री माझी बायको ती बघते मी आहे म्हणजे अक्षय म्हणते मला माझी मुलगी.
अच्छा.
हा मग तिला ती आहे तो आहे मी
ओके सो यू आर देयर ओके गुड इट इज सो गुड की शी हॅज अ फ्रेंड इन यू है ना. मला आता तू हे सांग हा की आता साऊच तर झालं तिला तेजश्री वाढवते राईट पण जी मुलं आहेत जी आता लेट्स से तुझ्या सिनेमा लॅब मध्ये तुझ्या संपर्कात येतात ती नंतर संपर्कात राहतही असतील राईट तर ही जी धडपडणारी मुलं आहेत यांना आपण जे म्हणतो ना माय पीस ऑफ माय टू पेन्सेस किंवा माय टू पीसेस असं तर तू त्यांना काय सांगशील की त्यांनी काय करावं आणि काय करू नये
कोणाचंच ऐकू नये
ओके
हे मी कायमच सांगतो, कोणाचंच काही ऐकू नका, माझं पण ऐकू नका असं मी सांगतो. अशा अशा शक्यता आहेत हे मी कायम हे करतो. माझे सगळेच मित्र आता सिनेमा लॅब मधले आतापर्यंत लॉकडाऊन मध्ये सुरू झालं तिथपासून माझ्या माझा प्रत्येकाशी व्यक्तिगत काही ना काही संवाद आहेच.
ओके.
तर त्यांना मी कायम हेच सांगतो की बॅगेजेस घेऊन काहीतरी करा, वाईट फिल्म करा पण ती पूर्ण करा. ती प्रोसेस पूर्ण करा, कारण ती प्रोसेस पूर्ण करणं फार महत्वाचं. नाहीतर एक अर्धी फिल्म तुमच्या दुसऱ्या दोन फिल्मवर अफेक्ट करत, कारण तुमचा कॉन्फिडन्स जातो, तुमचा अनेक शेकडो भानगडी होतात. एक वाईट फिल्म सुद्धा करा, ती पूर्ण करा. ती वाईट तुम्हाला कळत असेल तर ठीक आहे, पण जगासमोर ती जाऊ द्या. कदाचित प्रत्येकाचं आता मी आणखी एक म्हणतो की मी आता जेवढा आहे ना तेवढीच माझी फिल्म होणार. मी वाढत जाईल तशी माझी फिल्म वाढेल कदाचित, किंवा मी खुंटलो तर कदाचित सिनेमा खुंटेल.
राईट.
पण मी जेव्हा 23 वर्षाचा होतो तेव्हा 23 वर्ष एवढीच फिल्म मी करू शकणार आहे. मला माहिती मी 23 ला मी एकदमच बर्गमन सारखी फिल्म नाही करू शकणार. मी कदाचित 17व्या वर्षी जर फिल्म मेकिंगच करत असेल तर कदाचित मी करू शकेन. पण आत्ता ज्या वयात ते एक्सप्रेशन त्या ऑनेस्टीने मला असं वाटतं की मांडावं आणि मोकळा व्हावं त्या सगळ्या. फार एकाच फिल्मला असं कॅरी मी करत नाही इमोशनली की एकच फिल्म अशी तीच घेऊन बसलो खूप वर्ष. तसं करणं आर्टिस्ट म्हणून तुमच्यासाठी धोकादायक पण
डेफिनेटली,
की त्याच्यापासून ती एक कम्प्लिशन झाल्यानंतर मी पूर्ण एकदा मनासारखी हवी तितक्या वेळा मी एडिट करताना बघतो, फिल्म होताना बघतो. पण एकदा त्याची डीसीपी लॉक झाली त्यानंतर मग मी फिल्म बघत नाही ती कधीच कुठल्या स्क्रीनिंगला किंवा काय. कारण करताना इतक्या वेळा बघितलेली आहे, एडिट करताना बघितलेली आहे, साऊंड डिझाईन करताना बघितलेली आहे, कलर ग्रेडिंग करताना, हवं तितक्या वेळा बघायची आणि एकदा ती झाली बंद झाली त्यानंतर मग नाही, मग ती प्रेक्षकांची फिल्म.
ओके.
मग ती त्यांचं मी कुठल्या स्क्रीनिंगला मी नाही थांबत.
ओके. आणि आता फ्युचर काय प्लॅन्स?
नाही म्हणजे आता ते कसं असतं की लिहून ठेवलेल्या गोष्टी बऱ्याच, त्याच्यातली कुठली सुरू होईल ती मी नंतर सांगू शकतो की हे मी प्लॅन केलं होतं वगैरे. फिल्म मेकरला प्लॅन करण्याचं प्रिव्हिलेज असतं असं मला नाही वाटत. मी काय करायला प्लॅन लाग करेल, मी मला हॉलिवूड मध्ये असे 200 करोडची फिल्म करायची, ह्याच्यात काही अर्थ नसतो असं मला वाटतं. पुढचं काय करेल हे केल्याशिवाय होत नाही म्हणजे सांगू शकत नाही. मी आता एक आम्ही जी फिल्म करून ठेवली आहे ती लिहून ठेवली आहे ती करायला जातो आणि मी दुसरीच फिल्म करतोय. गेले 3 फिल्म तसंच होत आहे. ती फिल्म मग मी ती फिल्म करायला जातो असं म्हणतो आणि वेगळीच. म्हणजे त्याच्या आधी मी अनुराग कश्यप यांच्या केनेडीचं साऊंड डिझाईन केलं
बरोबर,
पण ते नव्हतं करायचं त्याच्यात, ते माझं कधीच प्लॅन मध्ये नव्हतं. एक वर्ष ती प्रोसेस चालेल हे माझं इट वॉज नॉट प्लॅन, पण ते आलं मग मी ते केलं. तसं प्लॅन मला असं वाटतं की आपण काही करू शकत नाही फिल्म मेकर म्हणून. समोर येईल ते करावं जर ते कन्व्हिक्शन असेल की ही फिल्म. अनेक स्क्रिप्ट येतात, हे डिरेक्ट करशील का, ते डिरेक्ट करशील का, किंवा मध्ये एका ओटीटीचा पण हे आला आता मराठी कुठल्या तरी भाषेतल्या की हे करशील का. पण तसं मनापासून जोपर्यंत करावं नाही वाटत किंवा तर फिल्म करणंच नुसती महत्वाची नाही. मला असं वाटतं की आता त्याची ती पोहोचण्याची प्रक्रिया पण तितकीच महत्वाची आहे. तर तसं जे येईल फॅसिनेटिंग त्याचा मी विचार करेन. आता एक सुरू आहे हिंदी फिल्मचं काम, त्या हिंदी सिनेमावर मी काम करतो सध्या.
ग्रेट ग्रेट. आता ना मी तुला एक खूप वेगळा प्रश्न विचारते हा, की तू ट्रॅव्हल पण करतोस, तू म्हणालास तू पुस्तकं वाचतोस, यू डू अ लॉट ऑफ थिंग्स हा. तर आता जेव्हा तू ट्रॅव्हल करतोस किंवा तुझ्या कामाच्या निमित्ताने तुला जी आपण जेन झी मगाशी तू म्हणत होतास, ती जेन झीची माणसं मुलं मुली जेव्हा भेटतात तेव्हा तुला काय वाटतं रे, तू जेव्हा त्या वयाचा होतास आणि आत्ताची ही मुलं यांच्यामध्ये काय, व्हॉट डू यू थिंक, आर दे बेटर ऑफ दॅन व्हॉट वी वर? ऑर
अर्थातच, कारण एक्सपोजर खूप चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे. म्हणजे तितकीच बावटही आहेत, तितकीच इंटेलिजंट पण आहेत. मला असं वाटतं की कदाचित गोंधळले पण वाढण्याची कारण मला असं वाटतं की खूप साऱ्या गोष्टींनी एक्सपोज झाल्यानंतर पण होतात. म्हणजे माझा खूप तरुण म्हणजे माझ्या खालच्या जनरेशनशी संबंध येतो, कारण सिनेमा लॅबशी किंवा मी तसा कनेक्टेड आहे. म्हणजे मी असं फिल्म मेकर म्हणून उगाच काहीतरी असं नाही, मी फिरत असतो, मी सगळ्यांशी गप्पा मारणारा माणूस आहे. तर जे मला खरं तर एका पॉईंट नंतर थोडासा त्याचं हे पण होतं की अनेकदा माणसं नकोशी पण होतात की यार आपली आपली स्पेस पाहिजे असं होतं, तेव्हा मी डिटॅच पण होतो. पण मला असं वाटतं की ही जनरेशन खूप चांगली एक्सपोजर आहे, यांना इंटरनेट कळतं यांना. म्हणजे मला www.google.com या आयुष्यात शिकण्यापासून सुरुवात की गुगल असं काहीतरी असतं, गुगल काय असतं मुळात, याहू डॉट कॉम असं किंवा गुगल, गुगलवर जाऊन ते सगळं करतात. म्हणजे मी हा माणूस आहे जेव्हा ईमेल की एका जीमेल वरून याहू आल्याला ईमेल करता येतो का
हे
विचारणारा माणूस आहे.
बरोबर.
मग माझ्या मित्राने सांगितलेलं की एअरटेलच्या फोनवरनं वोडाफोनला फोन करता येतो, तसं तू तिकडे ईमेल करू शकतो. तर तिथपासून ह्यांच्या ती तांत्रिक झगडा ह्यांचा नाहीये या जनरेशन की सहज ते तैवान मधल्या माणसाशी बोलू शकतात, इकडे तिकडे बोलू शकतात. अवेलेबल आहे सगळं, अवेलेबल सिनेमे तर सट 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 मिळतात इकडून तिकडून. आमच्या वेळेस तसं नव्हतं. म्हणजे डीव्हीडी एक माणूस कलकत्त्यातला होता जो डीव्हीडी पायरसी करायचा, त्याच्याकडनं त्या बहुमंच वगैरे आणल्या होत्या कुठून तरी. किंवा फिल्म बघणं ही असे हे होते,
प्रिव्हिलेज होते,
बापरे आता फिल्म बघायला पाहिजे.
म्हणजे त्या फिल्म फेस्टिवल साठी मरायचो
खूप खूप.
आता हे लागतील तेव्हा आपल्याला इंटरनॅशनल सिनेमा बघायला मिळेल असं.
बरोबर. पिफला जेव्हा असायचं
की पिफ मामी
किंवा आर्काइव्सला जे सगळे स्क्रीनिंग व्हायचे सॅटर्डे संडेचे किंवा ते त्याची एक व्हॅल्यू होती. म्हणजे मी मला आठवतंय की बोगमनचा एक अख्खा रेट्रोस्पेक्टिव्ह कळो न कळो. आता बोगमन कॉलेजच्या वयात काय कळणार आहे, कारण त्याच्यात बिचारा तो आयुष्यातल्या नंतरचे नैतिक पेच मांडतो. पण मला ते बघायला त्या अंधारात छान वाटायचं. मग मी खूप वेळा अमेझॉन सीन बघायचो फक्त की कुठून माणसं कशी जातात, कॅमेरा कसा येतो, कलर पॅलेट कसा वापरलाय हे बघायचो. जर त्यातले डायलॉग आणि एथिकल मॉरल डिलेमास कळण्याचं काही वय नव्हतंच ते तरी. पण ते बघण्याचं जे फॅसिनेशन होत ते आता सगळं आहे असं मला वाटतं. आताच्या जनरेशनला सगळं इतके फोल्डर्स आहेत त्यांच्याकडे, ते फोल्डर उघडून न बघणे
इतके.
हा म्हणजे तर मग ते सगळ्यातनं फोकसच उलट ठरवणं गरजेचं आहे. नाहीतर आता इतकं सगळं अवेलेबल आहे. तर ती अवस्था जर एकदा ज्याला कळली ना की मला हे करायचं, मग बाकीचं थोडस सगळं हे करून शांतपणे एखादा मुलगा करत गेला तर मला असं वाटतं की काहीच हे नाही.
व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. आता वी कम टू द लास्ट सेगमेंट ऑफ आवर.
आणि इन्फ्लुएन्सर नावाची जी इन्फ्लुएन्स,
प्लीज टेल मी.
इन्फ्लुएन्स असा शब्द वापरला जातो जो आपल्या काळात कधीच नव्हतो. इन्फ्लुएन्सर म्हणजे काय? म्हणजे इन्फ्लुएन्स करतो त्यांच्या घरात तरी त्यांचं कोणी इन्फ्लुएन्स होतं का? पण ही मुलांना आता इतकं सगळं हे होतं की ते हे पण आहेत, थोड्या वेळ ते पण आहेत, ते पण आहेत, ते पण आहेत, ते पण आहेत. त्या स्कॅटर्डपणातच ची स्पर्धा आहे मला वाटतं. तीच सगळ्यात मोठा शत्रू आहे.
आणि इट एक्झॉस्ट देअर ब्रेन.
इतकं कलरफुल पॉपी सतत बघून वेळ लागायची पाळीवर.
डेफिनेटली, डेफिनेटली, दॅट इज सो ट्रू. सो बेसिकली आय थिंक अक्षय आपल्याला जे इनडायरेक्टली सांगू पाहतोय ते हे आहे की आपल्या आजूबाजूला भरपूर गोष्टी असतात. लाईक ही राईटली सेड, देर विल बी मँगोज, देर विल बी बनानाज, देर विल बी ॲपल्स, देर विल बी एव्हरीथिंग. आपल्याला त्याच्यातलं काय व्हायचं आहे याच्यावर फोकस करून जे आपल्याकडे रिसोर्सेस आहेत ते वापरून वी हॅव टू गो अहेड.
अगदीच. आणि मलाही त्याच्यातली सगळीच उत्तरं सापडली असंही काही
नाही.
मला तर म्हणजे मग मी सिनेमात कधीच मेसेज देणं याच्यावर बिलीव्ह कर, संदेश देणार असं काही नसतं. असलं कंटाळवाणी गोष्ट आहे ती संदेश वगैरे. कुणाला संदेश देणार, काय संदेश देणार? आपल्याकडे संदेशपट म्हणून येतात. म्हणजे की म्हणजे अमुक तमुक खरे बोलावे, नेहमी खरे बोलावे वगैरे नाही. असलं काही होत असं काही होत नाही. त्याच्यात मी बिलीव्ह करतो की असं काही होत नाही. म्हणजे ज्या बेसिक इन्स्टिंक्ट आहेत माणूस त्याचनुसार त्या परिस्थितीत तसा वागणार आहे. त्याच्यामुळे या म्हणजे मी पण धडपडतो असं असं मला तुम्हाला सांगायचं आहे की मी मलाही सगळेच उत्तरं सापडलेत असं
नाहीये.
मलाही कदाचित पुढचा सिनेमा करताना तितकीच धडपड करायला लागेल, सहजही होईल कदाचित. मग ती जी धडपड आहे तीच सगळ्यांची सुरू आहे असं मला वाटतं. आता फार मोजकी लोक आहेत ज्यांना हवं ते करता येण्यासाठी काहीतरी सिनेमात तर ते अवघड जातं. कारण सिनेमामध्ये त्याच्यात सिनेमा बाह्य प्रक्रियेतली माणसं इन्वॉल्व्ह असतात. लेखक लिहू शकतो हवं ते की मला काय छाप कमी छापतील, प्रति कमी विकल्या जातील, त्याच्यात ती खर्च कमी आहे. सिनेमाचं इतकी प्रक्रिया गुंतागुंतीची आणि कलेक्टिव्ह आहे लेखकाची पर्सनल प्रोसेस आहे की मला जे हवं आहे ते लिहायचं. सिनेमात इथं बिनकामाची शेकडो माणसं तुमच्या सहसोबत असतात
अगदी,
आणि कधी कधी त्यांचाच ती थकवणारी प्रक्रिया आहे. तसं त्याच्यामुळे सिनेमाचं त्याच्या कॉम्प्लेक्सिटीज वेगळ्या आहेत असं मला.
पण आता समजा जर असा एक काळ आला की नाही तुला सिनेमा करताच येत नाहीये, म्हणजे फॉर अदर डिफरंट रिझन, तर तू काय करशील?
सिनेमा काही नाही, सिनेमा जसं जाफरपना हिला इराण सरकारने बंदी घातली की सिनेमा नाही करायचा, तसं भारतात तर घालणार नाही तसं मला वाटतं. त्याच्यामुळे मोबाईल आलेत छान, माझ्याकडे चांगला 4K मोबाईल आहे, 6K पण येईल, माझ्याकडे कॅमेरा छोटा, मी करेन सिनेमे. सिनेमा सगळीकडे आहे, म्हणजे मग साऊ आणि काल आता साऊला एक आमच्या मित्राची बहीण आहे, ती ती तिचा अभ्यास घ्यायला येतो, त्यांचं एक तासाचं जे कन्व्हर्सेशन होतं ना ते कुठल्याच सिनेमापेक्षा कमी नव्हतं. इतकं सुंदर कन्व्हर्सेशन जे जगभर बघतील जर, मला मला खात्री आहे, म्हणजे मी नव्हतो तेव्हा पण मला तेजश्रीने सांगितलं की त्यांचं एक तास चर्चा चालली होती, ती चर्चा नुसतीच शूट केली असती तरीही तो इतका इंटेलिजंट सिनेमा आहे की ते कुणीही बघत बसलं असतं, कारण ते तिला जे प्रश्न पडतात आणि त्याला ती जी रिस्पॉन्स. सिनेमा इज एव्हरीथिंग, सिनेमा इज एव्हरीथिंग एव्हरीवेअर. सो तसं काही
तुला वाटत नाही असं काही होईल, यू विल कंटिन्यू.
आणि आणि आणले सर आंटी, म्हणजे ते जसं वाक्य आहे ना की तुम्हाला विसरायची असेल तोपर्यंत तुम्ही तो म्हणजे मातृभाषा तुम्ही विसरू शकत नाही ना, तसं आहे. जर विसरायची असेल तरच विसरली जाते.
बरोबर,
तसं सिनेमा करणं कुठे जाणार नाहीये, ते ते आहेत सोबत. फार फार तर हे होईल की स्टुडिओ सिस्टीम्स आणि अमुक तमुक स्टारच्या ते कधी त्याच्या कधी मागं पळायचंच नव्हतं, त्याच्यामुळे काही चिंता नाही त्याची. ज्या आपल्या आपल्या पद्धतीने, म्हणजे उद्या मला आवडेलच की सगळ्या स्टार्स सोबत काम करायला, फक्त मला हवा तसा सिनेमा करता यायला पाहिजे. त्या सिनेमापेक्षा कोणी मोठं होऊ नये एवढीच एवढीच एक साधी अपेक्षा असते की आपण असा सिनेमा करूयात. आणि मग त्या अनुषंगानं आपल्याकडे जसं स्टार कोणाला म्हणतात, मी आता ते खाली साऊथ मध्ये सहज फिरायला गेलो होतो, तर तिथला जो पॉपकॉर्न विकणारा माणूस होता तो म्हणत होता की चिरंजीवी नागार्जुन हे त्यांचे एक एक बार देखते सर, ये इनके सिनेमे एक बार आके लोक देखते, दुसरी बार का वो डिसाइड करते. सो एकदा येणं काही काही करो या माणसाने, एकदा यायचं असणार त्या मंदिरात जाऊन एकदा त्या देवाचं दर्शन घ्यायचं, तसं तसे स्टार्स निर्माण झाले पाहिजे जर ही इंडस्ट्री अजून बहरायची असेल.
बरोबर,
जर म्हणजे तशी व्यक्तिपूजा वाटू दे मग काही वाटू दे, किंवा भाषिक तरी मग तितका स्वाभिमान तयार झाला पाहिजे.
राईट,
आणि ऑडियन्स म्हणून मर्यादा 52 आठवड्यात सगळे सिनेमे नाही बघत बसू शकत कोणी,
आणि रोज नाही ना,
रोज नाही बघू शकत. सिनेमा ही ऑलवेज कलेक्टिव्ह गॅदरिंगची गोष्ट आहे भारतात.
बरोबर,
ती सगळी अशी एक हे म्हणजे ती असं फार कमी लोक जे एकटेच जाऊन सिनेमे बघत बसतात. सिनेमा असा कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स, तसं मग त्या 52 आठवड्यांची मर्यादा आहे, 2 सिनेमे किती बघणार माणूस, मग ती स्पर्धा त्याच्यातनं मग जे उरतील चांगले ते असं होत राहील.
राईट. सो अक्षय, आय एम सो हॅपी, मी जे मगाशी म्हणत होते की आता तू म्हणजे युअर लाईक दिस ओनली, युअर दिस ऑनेस्ट इवन द लास्ट टाइम दॅट वी मेट, आणि आत्ता सुद्धा तू तेवढाच ऑनेस्ट आहेस, अर्थात तुझं करिअर एक 10 पावलं पुढे आलेलं आहे. तर मला असं आवडेल असं म्हणायला की अक्षय खूप मोठा हो, तुला ज्या स्टार्स बरोबर काम करायचं किंवा नसेल करायचं, तुला जे काम करायचं ते तू कर, पण ही तुझी ऑनेस्टी तशीच राहू दे तुझ्यामध्ये. आय थिंक दॅट विल बी द आयसिंग ऑन द केक.
थँक्यू.
आणि थँक्यू सो मच, तू तुझ्या कामातून तुझ्या क्रिएटिव्ह प्रोसेस मधून वेळ काढलास आणि तू आलास आणि गप्पा मारलास आमच्याशी. थँक्यू सो मच.
थँक्यू, खूप मजा आली
मला पण.